श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल 21व्या श्लोकावर पर्यंत निरूपण आपलं पूर्ण झालं 5व्या अध्यायात। फार सुंदर उपमेंनी नटलेला तो भाग, सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काई वाळूवंटे चुंबितो आहे। वाळूचे कण चुंबेल का तो चकोर पक्षी, जो नेहमी कमळाच्या पत्रावरती, कमळाच्या पाकळीवर पडलेला थेंब चंद्रकिरणाच्या साक्षीने पीत असतो। मग जो माणूस आत्मसुखात दंग झालाय, तो विषयांकडे ढुंकूनही पाहणार नाही, अशी सुंदर गोष्ट काल आपण बघितली। आज आपण 22व्या श्लोकापासून पुढचं निरूपण घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ये ही संस्पर्श जा भोगा दुख यो नय एव ते, आद्यंतवंतः कौन्तेय न तेषु रमते बुधा। विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग, ते शेवटी दुःखालाच कारण होतात, कारण त्यांना आदी आहे व अंत आहे, हे कौन्तेय ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी कधी रममान होत नाही। जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंक का आळू कैले तू शांते सेवी, ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जणाते, मग तो य बुद्धी बरडिते ठाकुनी येती, तैसे आपण पे नाही दिठे। जयाते स्वसुखाचे सदा खराटे, तयासिची विषय हे गोमटे आवडती, हेरवी विषयी काई सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माजी, सांगे वात वर्षात पूघरे, ऐसे अब्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का, म्हणोनी विषय सुखजे बोलिजे, ते नेणता गा वाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदाते। ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही, तेच या सर्व विषयांमध्ये रंगतात। अथवा तहानेने त्रस्त झालेली हरिणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाकडे पळत सुटतात, आणि मृगजळालाच खरे पाणी समजून बाळरानावर येऊन पोचतात। तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात। एरवी ज्याचं ब्रह्मैक्य झालेलं आहे, अशा पुरुषाला हे विषय अजिबात चांगले वाटत नाही। एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही, नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाळत नाही का? सांग, वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर मग 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याची काय गरज आहे? म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे, अगदी त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात, ती गोष्ट व्यर्थ बडबड आहे समजायची। ना तरी भीमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादी बरळू विषयी कुहा, हे असो आघवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुषकासी, जैसा मी शकवळू पांडवा, मिनून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाने हे विरक्तांचिये दिठी जैनहाळिजे किरीटी तै पांडुरोगाचिये पुष्टी सारिखे दिसे म्हणोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुख परी काय करिती मूर्ख न सेविता न सरे। किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो। किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे। हे सर्व प्रतिपादन राहू दे, मला तूच सांग। सर्पाच्या फडीची सावली आहे, ती उंदराला कधी शांत करणारी होईल का? अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाही तेथपर्यंतच ठीक आहे, पण त्याप्रमाणे विषयांच्या संघाची स्थिती आहे हे तू निःसंशय समज। विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे घातक आहेत असे समज। म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज। परंतु काय करतील मूर्ख लोक, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे अजिबात काही चालतच नाही। ते अंतर नेणती बापुडे म्हणोनी अगत्य सेवणे घडे सांगे पूय पंकीचे किडे काय चिळस घेती तया दुखिया दुःखची जिव्हार विषय कर्दमीचे दर्दुर ते भोग जळाते जलचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नवती जरी विषयांवरी विरक्ती धरी ती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावेन वीण वाट वाहावी कवणे जरी विषयी विषयो सांडी जेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी। ते बिचारे मूर्ख त्या विषयांचे आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगत्य सेवन होते। तूच सांग, पुत्रा पुआच्या चिखलातील किडे पुआची किळस घेतात का? त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते। ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात। ते विषय आसक्त लोकरूपी मासे विषयभोगरूपी पाण्याला कसे टाकतील? आणि शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहणे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा भाग अविश्रांतपणे कोणी चालावा? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांस राहाव्यास जागा कोठे मिळेल? आणि मग या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरेल, नाही का? म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुबटा हा विचारिता विषय वोखटा तू झणे कही या वाटा विसरो निजाशी पै या ते विरिक्त पुरुष त्यजी ती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे। म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले आहे त्यांनीच मग मिथ्या असलेल्या सर्व अविद्या हे खरे करून दाखविलेत। अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत, तू कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील तर बाबा तू जाऊ नकोस। जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांस जसे काही ते विषच आहे असे समजून त्यांचा पूर्ण त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखविलेले दुःख रूपी सुख त्यास आवडत नाही। शक्नो नो हैवयं सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं संयुक्त सुखी नरा। इहलोकी मरणाच्या अगोदर जो मनुष्य काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी आणि तोच सुखी होय। काय म्हणतात, जो या काम क्रोधाचा वेग सहन करू शकतो, या काम क्रोधामध्ये सुद्धा बॅलेन्स राहू शकतो, तोच खरा योगी आणि तोच सुखी होय। ज्ञानियांच्या हनठाई यांची मातुही कीर नाही, देही देह भाव जिही स्ववश केले, जयाते बाह्याची भाष नेणिजेची निशेष, अंतरी सुख एक आथी परीते वेगळे पणे भोगिजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगिते पणही भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखे सिगे आठी गाढे पणे, तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे, का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणो आहे जाणते जे। इहलोकी मरणाच्या अगोदर जो मनुष्य काम क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी आणि तो सुखी होय। आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या दुःखरूप विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहांमध्ये असतानाच काम क्रोध इत्यादी वृत्ती आपल्या अधीन ठेवल्या आहेत। त्यांना अंतकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाही। परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय हे फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट दिसते, पक्षी फळ आणि क्रिया, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोग भोग्य आणि भोक्ता ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे, म्हणजे हे भोगणे सुद्धा त्रिपुटी विरहित म्हणजे तद्रूपतेनेच झाले पाहिजे। त्या भोगामध्ये वृत्तींची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो। पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगवेगळे दिसत नाही, पाणी पाण्यात मिळाल्यानंतर एकसारखे होऊन जाते, अगदी त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते। अथवा आकाशामध्ये वायूचा लय झाल्यानंतर आकाश आणि वायू हे दोन वेगळे आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते। अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे मग ऐक्य होते, असे जर म्हणावे तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा देखील तेथे साक्षी उरत नाही, तर मग साक्षी तरी कोण उरणार, ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे। मग कोण कशाचा साक्षी असणार, कारण तिथे सगळं काही अद्वैत झालं, द्वैत उरलेलंच नाही। योंत सुखोंतराराम स्तथांतर ज्योतिरेवयाः, स योगी ब्रह्म निर्वाणं ब्रह्म भूतोधिगच्छति, लभन्ते ब्रह्म निर्वाण मृषया क्षीण कल्मषाः छिन्नद्वैदायतात्मानः सर्वभूते हिते रताः। जो अंतसुखी, अंतसुखी म्हणजे आत्मस्वरूपात आनंदी असतो, आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वतःच सुखरूप बनलेला असतो, असा अंतराराम म्हणजे आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा, तेथेच खेळणारा। त्याचप्रमाणे अंतर्ज्योती, ज्याचा आत आत्मप्रकाश पडला आहे, ज्याच्या आत आत्मप्रकाश आहे आणि आत्मप्रकाशाचा उजेड ज्याच्यात पडला आहे, जिसने अपना दीपक खुद जला लिया, असा योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते। ज्याचे दोष नष्ट झाले आहेत, ज्याचे संशय तुटले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणी मात्रांच्या हिताविषयी जे सतत रत आहेत, असे ऋषी नक्कीच मोक्ष मिळवितात। म्हणून हे असो आघवे एथन बोलणे काय बोलावे, ते खुणची पावेल स्वभावे आत्मा राम। जे ऐसे निसुखे मातले आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे। ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे। ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वानिसिकाई। म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे। जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहज जाणील। जे अशा सुखाने धुंद झाले आहेत व आपल्या ठिकाणीच आपण रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्य रसाचे म्हणजे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी म्हणतो आणि असेच मी समजतो। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे। आणि ते आनंदाचे प्रतिबिंबच किंवा सुखाचे कोंब आहेत, किंवा जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत असे आहेत। ते विवेकाचे मूळ वस्तीस्थान आहे, किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव, किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत। ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत, यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर, तू एक एक वर्णन कोठवर करणार आहेस बाबा, गीता तत्व सांगण्याला सुरुवात कर। तू संतस्तवनी रचसी तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखसी सनागर। परी तो रसतीशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू जळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा। ऐसा गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची आईका। अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिराऊनी तेही तेची जाहले। अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल। तू जेव्हा संतांच्या स्तुतीस तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे तुला स्मरण राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलू लागतोस, परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे राजा आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर, असे निवृत्तीनाथ म्हणाले। आणि सज्जनांच्या अंतकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर। याप्रमाणे श्री गुरूंची इच्छा, श्रीगुरूंचा आदेश, श्रीगुरूंची सूचना निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर यांना मिळाली आणि मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले। अर्जुना, अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावुनी तेही तेची झाले। आणि त्याच्या पुढे काय म्हणतात, शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल। महत्वाची गोष्ट, अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे, स्वतःमध्येच विश्व पाहतो, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल। जे साचो कारे परम नाते अक्षर निस्सीम, जिये गाविचे निष्काम अधिकारिये, जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर। जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे, अथवा जे क्षयरहित आणि अमर्याद आहे, आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणाची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत, जे थोर ऋषींकरिताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्याच वाट्याला आले आहे, व जे नेहमी संशयरहितास फलद्रूप होते, ते हे अक्षय असे ब्रह्म आहे। काम क्रोधो वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम। काम वो क्रोध यांनी विरहित ज्यांचे मन ताब्यात आले आहे, आणि जे मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथे या देहातच ब्रह्म बनतात। अहम ब्रह्मास्मी येथे याच ठिकाणी। जिही विषयापासुनी हिरतले चित्तापुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, ते चिते पुरुष जाण पंडुकुमरा, ते ऐसे कैसे निजहाले जे देहीचि ब्रह्मत्वाले, ही पुससी तरी भले संक्षेपे सांगो। ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले अधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाही, म्हणजे वृत्तीवर येत नाही। आत्मज्ञानांचे साध्य जे मोक्षरूप परब्रह्म, तेच ते पुरुष झालेले आहेत असे अर्जुना तू समज। असे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही तुला चांगले सांगू, पण तू लक्षपूर्वक ऐक। आता इथपर्यंत आपण 26 श्लोक पूर्ण केलेले आहे, 26 श्लोकापर्यंतचे निरूपण झालेले आहे। फार सुंदर गोष्ट चाललेली आहे। जे ब्रह्मैक्य रूप झालेले थोर योगी आहेत त्यांची लक्षणे कोणती, ते कशा प्रकारे असे होतात, विषयापासून ते कसे विरक्त झाले आहेत, या वैराग्यापर्यंत ते कसे पोचले, या सर्व गोष्टींचा आपण क्रमाक्रमाने माऊलींनी केलेला जो अभ्यास, माऊलींनी केलेलं जे विश्लेषण आहे ते आपण पाहिलं, आणि यापुढेही ते अत्यंत गोड असं निरूपण सुरू राहणार आहे। उद्या आपण 27 श्लोकापासून पुढचं निरूपण पाहूया। आज आपण इथेच विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।